नमस्कार मंडळी. धनंजय जोशी लिखित सहज या पुस्तकातील एक लेख. लेखाचं शीर्षक आहे 100 वर्ष. या लेखात ते म्हणतात, माझ्या एका मित्राची गोष्ट. माझा साधक बंधू तो. आम्ही एकमेकांबरोबर पुष्कळ ध्यान शिबिरं केली. तो मला सांगत होता की आमचा एक दुसरा साधक मित्र त्याला सारखं विचारायचा, तू आपली साधना आणखी खोल का नाही जाऊ देत? 30 दिवसांचं शिबिर कर, 90 दिवसांचं कर, किंवा 108 दिवसाचं एकांत शिबिर का नाही करत तू? माझ्या मित्रानं हे एकदा ऐकून घेतलं, दोनदा ऐकून घेतलं आणि कंटाळला बिचारा. सारखं ऐकून ऐकून कंटाळून तो आमच्या झेन गुरूंकडे गेला. म्हणाला, काय करू, मी त्याला काय सांगू? झेन गुरु हसले आणि म्हणाले, 30 दिवस 90 108, छे, त्यात काय अर्थ आहे? त्याला सांग की तू 100 वर्षाच्या शिबिरामध्ये नाव घातलंयस. मला खूप आवडलं ते उत्तर. 100 वर्षांचं शिबिर म्हणजे आपण कायमच शिबिरात असंच समजून राहायचं. पण मग त्याचा खरा अर्थ काय? खरा अर्थ असा की किती दिवसांचं शिबिर किंवा किती वर्षाची साधना याचा विचार न करता प्रत्येक क्षण विलक्षण लक्ष देऊन जगायचं. आपण जिवंत असतो पण आपली साधना जिवंत असते का, हा प्रश्न आपण प्रत्येक क्षणी विचारायला हवा. एक झेन संवाद खूप सुंदर आहे. एक संन्यासी आपल्या झेन गुरुला विचारतो, ध्यान साधना म्हणजे काय? झेन गुरु म्हणतात, त्याला ध्यान साधना नाही म्हणायचं. संन्यासी विचारतात, ध्यान साधना का नाही म्हणायचं? झेन गुरु म्हणतात, तू आधी हे विचारायला पाहिजे की तुझी साधना जिवंत आहे का. इज इट अलाईव्ह? जिवंत साधना म्हणजे प्रत्येक क्षणाला लक्ष देणारी. माझा मित्र नील हा नंतर झेन गुरु झाला. त्याच्या एका भाषणामध्ये तो सांगायला लागला, समहाऊ वी हॅव टू मेक धिस थिंग अलाईव्ह. ह्या वाक्यात सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता? तर समहाऊ. त्याचा अर्थ कसंही करून नव्हे, तर काहीही झालं तरी वी हॅव टू मेक धिस थिंग अलाईव्ह असा आहे बरं का. सध्या इतकंच.